आज जरा लवकरच सुट्टी झाली, म्हणे शहरात दंगली होण्याची चिन्ह आहेत. असो, सगळं बंद होण्याआधी मला लवकरात लवकर निघायला हवं. मी झपाझप घराकडे पावलं टाकू लागलो, पण त्यांच्या हातात दगडं काठ्या होत्या. मला जरा भीतीच वाटली आणि अचानक माझ्या डोक्यात कसला तरी जोरदार फटका बसला. माझ्या डोळ्यांवर विश्वासच बसेना. तो मीच होतो. जणू तो माझा निश्चित पडलेला देह त्यांना ओरडून ओरडून सांगत होता की ही वही माझ्या मुलीला नेऊन द्या हो, नाहीतर ती जेवणार नाही.
लवकरच